श्रोते नमस्कार, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धान 90.8 FM अंदाज नवा. सेंटर फॉर सोशल बिहेवियर आणि युनिसेफ यांच्या सहयोगाने देवळी येथील जनता कॉलेजमध्ये बालविवाह निर्मूलन जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा रेडिओ वृत्तांत आता सादर करत आहोत. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मदनकर मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, रेडिओ वर्धा 90.8 FM अजय तिगावकर, जया शेंडे, सुशांत बोडखे, रेश्मा रघाटाटे, बाल संरक्षण अधिकारी वैशाली मिस्किन, देवळी पोलीस स्टेशनचे सुमित कांबळे आणि पुष्पा बोचरे आदी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना माधुरी भोयर आणि इतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधन केले ते याप्रमाणे.
मी आलो तेव्हापासून बघतो आहे तुमचा चिवचिवाट, खूप वर्षानंतर ऐकतो आहे. खरं म्हणजे मला माझ्या बालपणीचे सगळे दिवस आठवले, पण विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, एका महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी ही सगळी माणसं बोलणार आहेत, तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो की कृपया मी उन्हा अंदाज घेऊन फार काही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही आहे. आपण फक्त एका तासामध्ये हा सगळा कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही मान्यवर पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन की कृपया तुम्ही त्यांना समजून घ्याल एवढी विनंती करतो आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. आज एका महत्वाच्या आणि गंभीर विषयावरती जे मार्गदर्शन या ठिकाणी संपन्न होणार आहे, युनिसेफ CRA अर्थातच सामुदायिक रेडिओ केंद्र, जी एक भारतीय स्तरावरची संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून आणि रेडिओ वर्धा 90.8 FM संयुक्त विद्यमाने बाल विवाह जाणीव जागृती अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी मार्गदर्शन संपन्न होणार आहे. आणि या समारोहाच्या अध्यक्षा आदरणीय मदनकर मॅडम आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. रेडिओ वर्धा 90.8 FM व्यवस्थापकीय संचालक अजयजी तिगावकर यांना की प्रमुख अतिथीचं स्थान त्यांनी ग्रहण करावं. डिस्ट्रिक्ट सेल प्रोटेक्शन अधिकारी आहेत. मी बोडखे सरांना सुद्धा नम्र विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर आदरणीय माधुरी भोयर मॅडम, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी यांना विनंती करतो की कृपया आपण सुद्धा स्थान ग्रहण करावं. देवळी स्टेशनचे पोलीस अधिकारी सन्माननीय पुष्पा बोचरे मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. केंद्र प्रशासक माननीय रेश्मा रघाटाटे मॅडम यांना सुद्धा विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं. संरक्षक अधिकारी सन्माननीय वैशाली मिस्किन मॅडम यांना विनंती आहे, कृपया आपण स्थानग्रहण करावं. पोलीस अधिकारी सन्माननीय सुमित कांबळे सर आणि जया शेंडे मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न. आजवर आपण अनेक कार्यक्रम तुमच्या या विद्यालयामध्ये संपन्न झालेले असतील, पण विद्यार्थिनींसाठी मी विशेषतः आवर्जून या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करेल. ज्यांच्या चेहऱ्यावरती आता ऊन पडते आहे तर त्यांचे चेहरे थोडे त्रासिक झालेले आहे मला इथनं दिसत आहेत, पण ज्या माऊलीने तुम्ही इथे बसावं म्हणून ज्योतिबाच्या संगतीने हा एक प्रस्थापित व्यवस्थेच्या संदर्भात त्यांच्या विरोधात लढा उभारून या देशातल्या प्रत्येक मुलीला शिक्षणाचं महत्व पटवून देण्याहेतू ज्या मायमाऊलीने प्रचंड कष्ट घेतलेत, तर त्या माऊलीला सगळ्यात आधी आपण वंदन करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण युगश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला विधिवत माल्यार्पण करावं. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय मदनकर मॅडम, अजयजी तिगावकर, सुशांतजी बोडखे, माधुरी भोयर मॅडम, पुष्पा बोचरे मॅडम, रेश्मा रकाटाटे मॅडम, वैशाली मिस्किन मॅडम, त्यानंतर सुमित कांबळे सर आणि जया शेंडे मॅडम, सगळ्यांना विनंती करतो की कृपया आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा विषय जरा जड आहे. या ठिकाणी जेव्हा तुमची रोज असेंब्ली भरत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करता सामूहिकपणे, तर त्यामधली काही जी वाक्य आहे की आम्ही भारताचे लोक, दर्जाची आणि संधीची समानता वगैरे, हे जे वाक्य तुमच्या कानावरून रोज जातात की नाही जातात, तर तोच एक धागा पकडून एक महत्वाचा विषय या ठिकाणी तुमच्याशी शेअर करायचा आहे. त्या ठिकाणी ही सगळी मान्यवर माणसं आलेली आहेत. या सगळ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनापूर्वी या कार्यक्रमामागची काही भूमिका आहे नेमकी, तर ते आपल्या प्रस्तावनेतनं या ठिकाणी तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. मी सिगावकर सरांना नम्र विनंती करतो की जे रेडिओ वर्धा 90.8 FM व्यवस्थापकीय संचालक आहे, त्यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडावी, या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सन्माननीय तिगावकर सर.
रेडिओ असं एक माध्यम आहे की ते आज ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार, कॅन्टीनवर, चहाच्या कॅन्टीनवर असेल किंवा सलूनच्या दुकानात असेल किंवा कारमध्ये असेल, क्लासोन ऑफिस असेल किंवा मग छोटासा एखादा शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल, प्रत्येकाला आपला एक सदस्य वाटणारा झालेला आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणारी, जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम हे आज भारतामध्ये सामूहिक रेडिओच्या माध्यमातून होते आहे. आम्ही हे सगळे काम करीत असताना युनिसेफने आमच्या या कामाची घेतली दखल. युनिसेफ आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक संस्था आहे आणि त्यांनी आम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या. अनादिकाळापासून आपण पाहिलं का स्त्रीवर कशा पद्धतीने अत्याचार व्हायचे आणि स्त्रीला तिचे अधिकार तिला प्राप्त होत नव्हते, मग संविधानाच्या माध्यमातून ते हळूहळू ते अधिकार प्राप्त झाले. आज आपल्याला माहीत असेल आपल्या संपत्तीचा हिस्सा आपल्याला आपल्या भावाच्या माध्यमातून सारख्या प्रमाणात मिळतो. पूर्वी हा नव्हता अधिकार, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नसेल. आता जगदीशने मांडणी केली का, खऱ्या अर्थानं जी शिक्षणाची कवाड उघडली तर महिलांसाठी ती सावित्रीमाई. या अशा अनेक समस्या होत्या, त्या समस्याचं निराकरण आणि तुमच्यापर्यंत हा बालविवाह असेल, लैंगिक समानता असेल किंवा तुमच्या शारीरिक होणाऱ्या बदलांमध्ये साठी मार्गदर्शन आम्ही डॉक्टरच्या माध्यमातून या युनिसेफ करते आहे. युनिसेफ रेडिओचंच का इथं निवड केली, कारण रेडिओ हे ग्रामीण भागात सर्वसामान्य घरोघरी पोहोचणारे एक अत्यंत प्रभावी असं माध्यम झालेलं आहे. या अनुषंगानं या प्रकल्पाची निवड झालेली आहे. रेडिओ वर्धाच्या माध्यमातून, पोलीस स्टेशन देवळीच्या माध्यमातून जगाच्या पटलावर आजच्या या कार्यक्रमाची माहिती सादर केली जाणार आहे. परत एक वेळ आम्हाला इथे या ठिकाणी विनंती, आम्हाला या संधी दिली कार्यक्रम सादर करायची, त्याबद्दल मी सन्माननीय या शाळेचे अध्यक्ष रविजी शेंडे, या शाळेच्या मुख्याधिपका सन्माननीय मदनकर मॅडम याचं अभिनंदन करतो. थांबतो. जैन जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रस्तावनेच्या माध्यमातून जो एक निरोप सरांना पोहोचवायचा होता या कार्यक्रमाच्या संदर्भात, मी आशा करतो की तो तुमच्या कानामनापर्यंत पोहोचला असेल. तुम्ही रोज टीव्ही बघता, रोज वर्तमानपत्र वाचता, अनेक चांगल्या वाईट बातम्या तुमच्या कानावरून जातात, तुम्ही डोळ्यांनी बघता. तर पोरगी जेव्हा वयात यायला लागते तर तिचं जे काही शारीरिक आणि मानसिक विश्व असतं, या संदर्भात हा समाज अत्यंत बेदखलपणे तिच्याशी वर्तन करतो आहे. इतके काही गुन्हे आपल्या अवतीभोवती घडत आहेत की त्याची जर आपण मालिका समजा वाचली तर फार आपण थरवून जाऊ, इतक्या पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे. मग ती गल्ली असो की दिल्ली असो, महिलांचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या जे काही एक विकृत मानसिकता दिवसेंदिवस या इंटरनेटमुळे जन्माला येते आहे, तर हे या समाजासाठीचं अजिबात सुचिन्ह नाही. हे एक फार मोठं आव्हान या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला पेलायचं आहे. आणि जेंडर इक्वॅलिटी म्हणजे हे जे बॅनरवरती जे लिहिलेलं आहे बालविवाह आणि या संदर्भातली जी काही एक जाणीव जागृती आहे, तर ती केवळ तुमच्यापर्यंत मर्यादित न राहावी, ती तुमच्या आई आणि बाबांच्या सुद्धा कानावर जावी. या कार्यक्रमाची चर्चा तुम्ही घरी जाऊन सुद्धा कराल इतकी फक्त मी हात जोडून तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. मी सर्वप्रथम आवाज देतो आहे सन्माननीय माधुरी भोयर मॅडम यांना की कृपया आपण या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. सन्माननीय माधुरी ताई.
अजय तिगावकर सरांनी अगदी एंटर झाल्याबरोबर सांगितलं की आमचे जे संचालन करणारे मान्यवर आहेत ते कान पिळणारे आहेत, त्यामुळे वेळेच्या बंधनाबरोबरच योग्य ती माहिती मुलांबरोबर जाणं किंवा मुलांबरोबर शेअर करणं सुद्धा आवश्यक आहे, हे मी लक्षात ठेवूनच तुमच्या बरोबर आज बोलणार आहे. मुलींचं वय 18 वर्षाचं पूर्ण झालं की त्या लग्न करू शकतात, बरोबर? आता क्लिअर आहे. पण त्या 18 वर्षाच्या पूर्ण झाल्या की बालक होतात, म्हणजे त्या मोठ्या होतात, त्या मोठ्या होतात, बरोबर ना? त्याच्या आधी त्या बालक असतात. मग मुलांचं कसं, मुलं 18 वर्षाची पूर्ण मोठी झाल्यावर ते मोठी होतात का? आधी बालक असतात ना ती, बरोबर ना? मग जर ती 18 वर झाली किंवा 18 पूर्ण झाली तर मुलं लग्न करू शकतात का? करू शकतात का? मुलांना करायचंय. मुलांचं लग्नाचं वय किती? 21. मुलींचं किती? असं का बरं परत? नाही माहिती. या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे, पण मुलांना विचारेल मी, इथे सगळ्या बसलेल्या मुलांना. तुम्हाला 18 वर्षी लग्न करायचंय का? हो. मुलगी 18 वर्षाची झाली म्हणजे तिला लग्नाचाही अधिकार मिळाला, तिला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार मिळाला. परंतु मुलगा जर 18 वर्षाचा झाला तर त्याला मतदानाचा अधिकार मिळाला, पण लग्नाचा अधिकार मिळाला का? नाही. म्हणजे तुम्ही 21 वर्षाची झाल्याशिवाय आणि मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. जर केलं तर तो काय होतो? बालविवाह. तोच आज आपला विषय आहे. एखाद्या मुलीचा जर बालविवाह झाला असेल, त्याच्यातून तिला गर्भधारणा झाली असेल, मूल जन्माला घातलं असेल, पण तरी देखील तिचं वय 18 वर्षाच्या आत असेल, तर ती सुद्धा बालक आहे. म्हणजे तिच्या पोटात असलेलं बेबी आणि ती स्वतः सुद्धा बालक आहे. कोण आहे? आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? कायदा काय म्हणतो? जोपर्यंत मुलांचं वय 18 वर्षाच्या वर होत नाही, ते सर्व कोण आहे? बालक आहे. बस ही व्याख्या लक्षात ठेवायची. आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये जर आपल्या विवाहाविषयी, आपल्या लग्नाविषयी चर्चा होत असेल, तर तो विषय तिथेच थांबवायचा. सरळ म्हणायचं, से नो. नाही म्हणणं जमतं का सगळ्यांना? बोलता येते? नाही. नो म्हणता येत? काय म्हणायचं मग? नो. से नो. का बरं? कारण मी अजून 18 वर्षाची पूर्ण व्हायची आहे. जोपर्यंत मी 18 वर्षाची होणार नाही, तोपर्यंत माझं लग्न करायचं नाही. बालविवाह जो कायदा आहे तो 2006 साली आलेला कायदा आहे. या कायद्याअंतर्गत मुलाची व्याख्या आपल्याला कायद्यामध्ये स्पष्ट रूपाने सांगितलेली आहे. आता वर्धा जिल्ह्यामधला जर आपण विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसेल की आता या कोविडच्या काळामध्येच आम्ही फक्त देवळी आणि आरवी किंवा हिंगणघाट सारख्या ठिकाणी आम्ही 46 बालविवाह आतापर्यंत थांबवलेले आहे. किती? 46. हा आकडा का तुम्हाला मी सांगते? कारण वर्धा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे, गांधीजी विनोबाजींचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही होत असेल याची कल्पना सुद्धा मोठ्या मोठ्या लोकांना करवत नव्हती. पण जेव्हा प्रत्यक्षात आम्ही फील्डमध्ये गेलो, तुमच्यासारख्या मुलींचे आम्हाला फोन आले, किंवा समाजामध्ये काम करणारे चांगली लोक आहेत, जी समाज सेवक आहे, त्या लोकांनी आम्हाला कळवलं की मुलगी अल्पवयीन आहे, मुलींना जबरदस्तीने लग्नाला सामोरे जावं लागत आहे. त्यावेळी आम्ही जेव्हा प्रत्यक्षात गावामध्ये गेलो, प्रत्यक्षात मुलींना भेटलो, तेव्हा आम्हाला कळलं की खरोखर मुलींच्या समस्या या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आमच्याकडे एक यंत्रणा आहे जी खास तुमच्यासाठी काम करते. ती कोणती? बाल कल्याण समिती, चाइल्ड वेलफेअर कमिटी. मग ही बालविवाहाची प्रकरणं किंवा ही पोक्सोची प्रकरणं किंवा लैंगिक हिंसाचाराची प्रकरणं जेव्हा आम्ही बालकल्याण समिती समोर नेतो, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, महिन्याभराचा जो आकडा असतो तो 600 वर जातो. कशाचा? मुलींवर किंवा मुलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराचा. मग ते लैंगिक हिंसाचार फक्त आपल्याला आपल्यावर कुठल्या बाहेरच्या व्यक्तीकडून झालेले दिसत नाहीत, ते आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्याच व्यक्तीकडून, आपल्याच माणसांकडून झालेले दिसतात. तर हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि आज आयोजकांनी बालविवाह हा विषय देऊन किंवा लैंगिक हिंसाचार हा विषय देऊन किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन जे समाजामध्ये चालत आहे, मुलींवरच्या हिंसा, मुलींवरचे अत्याचार जे सातत्याने वाढलेले आपल्याला दिसत आहे, तर ते कुठेतरी थांबले पाहिजे. आपण त्याला आळा घातला पाहिजे, आपण त्याला नाही म्हटलं पाहिजे स्पष्टपणाने कुठल्याही गोष्टीला. त्याच्यानंतर बालकल्याण समितीशी संपर्क साधायचा. पोलीस स्टेशनमध्ये जात असेल तर बाल पोलीस पथकाबरोबर संपर्क ठेवायचा. या सगळ्या यंत्रणा ज्या आहे त्या फक्त तुमच्यासाठी कार्य करणाऱ्या आहेत. म्हणून आपण काय करायचं की आपल्याला कुठल्याही गोष्टी ज्या समाज विघातक आहे, आपल्याशी काहीतरी दुर्व्यवहार करणारे आहेत, तर अशा वेळी मात्र आपल्याला स्पष्टपणे नकार देता आला पाहिजे एवढं स्पष्ट हे गणित आहे. बरं, आता या विषयावर अजून बोलायचं का? नाही, कारण आता काय करायचं आपल्याला, थांबायचं आहे. बाकी अजून वक्ते आहेत.
धन्यवाद माधुरीताई. आणि यानंतर मी पाचारण करतो माननीय रेश्मा रघाटाटे मॅडम यांना की कृपया त्यांनी या प्रसंगी बालविवाह या जाणीव जागृती अभियानाच्या संदर्भात आपली भूमिका आणि मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे. एकदा जोरदार टाळा रेश्मा मॅडमसाठी.
मुलींवर आणि मुलांवर होणारा अत्याचार कसा होतो आणि एक बालविवाह जे आम्ही बऱ्याच ठिकाणी 43 केसेस थांबवले आहे त्यामध्ये वर्धा शहरामध्ये कशा प्रकारे बालविवाहामध्ये काय झालं आणि कुठे चुकलं आणि त्याचा परिणाम मुलींवर किंवा मुलांवर किंवा त्या कुटुंबावर काय झाला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वर्धा शहरामध्ये बालविवाह होत आहे आणि 11:30 लग्न आहे आणि आम्हाला 10:15 फोन आला की बालविवाह होत आहे आणि 17 वर्षाची मुलगी आहे आणि 21 वर्षाच्या वरती मुलगा आहे. आमचं सर्वात प्रथम काम असते की मुलीची जे जन्मतारीख आहे ती खरी आहे की खोटी आहे, जो फोन आम्हाला आलाय तो खरा आहे की खोटा आहे हे तपासून पाहणे. तपासल्यानंतर माहिती पडलं की मुलगी खरंच 17 वर्षाची आहे आणि मुलगा 21 वर्षाच्या वरती आहे. लग्न मंडपामध्ये लग्न सुरू होतो ज्यावेळेस आम्ही गेलो होतो. माधुरी मॅडम सोबत होत्या, आमची पोलीस टीम वर्धा शहरातली, बालकल्याण समितीचे लोक आणि आमचे काही सहकारी. आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी ते फोटोच्या समोर बसून पूजा त्यांची सुरू होती आणि 2 मिनिटात त्यांचं सगळं आटोपलं असतं. पूर्ण नवरीची पूर्ण तयारी झाली होती, सगळे मंडपात सगळे बसलेले होते. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यांना पुरावा मागितला, जर मुलगी 18 वर्षाच्या वरती जर असेल तर तुम्ही पुरावा सादर करा आम्ही निघून जाऊ. त्यांच्याकडे काहीही पुरावा नव्हता कारण त्यांना माहीत होतं की मुलगी 18 आतमध्ये आहे. त्याच अवस्थेत जसे होते त्याच अवस्थेत त्यांना घेतलं आणि बालकल्याण समिती जे लहान मुलांचा कोर्ट आहे, बालकल्याण समिती म्हणजे जसा मोठ्या व्यक्तींचा कोर्ट असतो तसाच तुमच्यासाठी एक कोर्ट आहे जी बालकल्याण समिती, त्यांच्यासमोर त्यांना हजर केलं. काय अवस्थी असेल त्या कुटुंबाची, अक्षर त्या मुलाच्या आईला चक्कर येऊन पडल्या. मुलाची आई मुलीची आई अक्षरशः रडत होते आणि मुला मुलींच्या जबरदस्तीमुळे, म्हणजे आम्ही लग्न करून द्या नाही तर आम्ही घर सोडून किंवा आत्महत्या करतो अशा आई वडिलांना धमक्या होत्या दोघांच्या. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, प्रत्येकाचे आई वडील सदन असं नाही किंवा आपण सदन कुटुंबातलं असेल असंही नाही, पण ज्या व्यक्तीने आपल्याला घडवलं, जे व्यक्तीने आपल्याला शिकवलं इथपर्यंत घडवलं आणि 1 वर्षासाठी आपण त्यांना या परिस्थितीतून आणून टाकलं सगळ्या समाजामध्ये, किंवा ती परिस्थिती अतिशय हालाकीची होती की त्या दोघीही आईंना, मुलाच्या आणि मुलीच्या आईला अक्षरशः आम्हाला ऍडमिट करावं लागलं. जर जबरदस्ती करायची आई वडील करून द्यायला तयार होते पण त्यांचंही म्हणणं होतं की तू 18 वर्षाची नाही आहे, बाळ 18 वर्षाची होऊन दे नंतर लग्न करतो. पण त्यांनी दोघांनीही आत्महत्येचा धमकी देऊ घरच्यांना ते विवाह करण्यासाठी जबरदस्ती केली. शेवटी तिला बालगृहात ठेवलं आहे आमच्या आणि मुलाला त्यावेळेस सोडून दिलं. म्हणून जो हा बालविवाहाचा विषय आहे त्यावर मी एक तुम्हाला ते सांगितलं की अशा प्रकारच्या घटना व्हायच्या आधी तुम्ही समजून घ्या काय आहे. कायद्याने जो आपल्याला विवाहाची वय दिला आहे त्याच्या जर तुम्ही आधी करत असेल तर ते गुन्हा आहे, तुमच्यावरही होऊ शकते आणि तुमच्या घरच्या लोकांवरही कायद्याने गुन्हा होऊ शकतो. दुसरी गोष्ट मोबाईलवर सांगते तुम्हाला सगळ्यांकडे. आता आल्याबरोबर आम्ही मॅडमनी सांगितलं की मुलांना चेक केल्यानंतरही मुलांकडे मोबाईल असतात. 500 रुपये दंड आहे मोबाईलचे, तरी पण मुलांजवळ मोबाईल असतात. हिंगणघाट शहरामध्ये रेल्वे स्टेशन आहे, माहित आहे का? वर्धेला आहे, पुलगावला आहे आणि हिंगणघाटला आहे. 11वीतली मुलगी होती, रेल्वे स्टेशनवर आली, तिकीट जिथे मिळतो तिथे गेली आणि त्यांना म्हणते मला इथली इथली तिकीट द्या. जो तिकीट देणारा होता त्यांच्या त्या लक्षात आलं की ज्या ठिकाणची या मुलीने तिकीट मागितली त्या ठिकाणी रेल्वे जात नाही. त्यांनी तिला आतमध्ये बोलावलं, बसून ठेवलं आणि हा जो 10-8 नंबर सांगितला आम्ही तिथे कॉल केला की अशी अशी मुलगी आहे असं असं म्हणताय, मला थोडं काहीतरी गडबड वाटतं, तुम्ही लगेच या. माधुरी मॅडम सोबत होत्या, मी पण होती, आणखी चाइल्डलाईनची टीम होती आणि आम्ही सगळे तिथे गेलो. 11 वर्षाची मुलगी होती, 1000 रुपये वडिलाच्या खिशातून घेतले चोरून, शाळेच्या बॅगमध्ये कपडे घेतले आणि आली. काय झालं, घाबरली, शांततेनं तिला विचारलं, तिने म्हटलं फेसबुकवर एक माझा फ्रेंड आहे आणि मला त्याला भेटायला त्या गावी जायचं आहे, तू भेटली का कधी? नाही, फोनवर बोलली आहे. त्यांनी त्याचा फेसबुकवर सगळं आम्हाला त्याचं ते दाखवलं, मुलगा आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपली सगळी यंत्रणा आहे, महिला बाल विकासची, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती, त्याचप्रमाणे पूर्ण भारतामध्ये सेम प्रोसिजर आहे. त्या ठिकाणी पण तसेच युनिट आहे, तसंच कार्यालय आहे, त्यांच्याशी संपर्क साधून डायरेक्ट तिथे त्याच तात्काळ 1-1.5 तासात त्यांना पाठवलं असता. त्या जे मुला फोटो टाकले होते त्यांनी, त्या मुलाचे नसून त्यांनी कुठल्या तरी सुंदर मुलाचे फोटो घेऊन त्या साईडवर, वेबसाईटवर, त्या फेसबुकवर अपलोड केले होते आणि जो व्यक्ती होता त्याला 3 मुलं आणि 2 बायका होत्या. आमचे अनुभव खूप खराब आहे. आम्ही मुलांमुलींसोबत जेव्हा काम करतो, तुम्ही खूप छोटे आहे, तुम्हाला समोरचा व्यक्ती जेव्हा अतिशय प्रेमाने तुमच्यासोबत बोलते ना, तुम्हाला वाटते माझं विश्व तेच आहे. पण केव्हाही समोरच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या आई वडिलांना तुम्ही नेहमी सोबत ठेवा. काय झालं असतं ती मुलगी, त्या तिकीट घरांनी जर थोडस लक्ष दिलं नसतं तर काय झालं असतं तिच्या आयुष्याचं? ती जर तिथे गेली असती किंवा ती कुठल्या ह्याच्यात गेली असती, त्याला विचारलं तो म्हणे मला नाही माहित, मी नाही ओळख तिला, तिने मला फोर्स केला आणि मला माहित पण नाही ही येणार आहे म्हणून. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी घेतलेले कष्ट आणि तुम्हाला क्षणात मिळणारा व्यक्ती तुमचा, तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकायचा की नाही? प्रेम करणं गुन्हा नाही आहे, पण तुमचं वय आहे का? काय वय आहे तुमचं? तुमचं वय कशाचं आहे? ज्या भगिनींनी आपल्याला आज इथे उभं राहायचं, मला माझ्यासारख्या महिलेला इथं बोलायचं, अर्धा स्टेज आहे महिलांनी भरलेला. कशामुळं? तर मामुळं. आपल्याला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं? तुम्ही एका स्टेटसवर जर पोहोचले ना तर तुम्ही ज्या व्यक्तीवर बोट ठेवा त्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न होऊ शकते. लग्न हे आयुष्यातला सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्याच घरी वाद किंवा चांगलं असेल मी असं म्हणत नाही, पण तुमची आई कशी आहे, तिचे दुःख काय आहे हे समजून घ्या, समाजात काय सुरू आहे हे पहा आणि तुम्हाला काय घडायचं आहे हे ठरवा. तुमच्यासोबत बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद ताई. यापूर्वी ज्या मॅडम बोलून गेल्या तर त्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्याशी संवाद साधला की वयात येण्याचं जे काही वय आहे तर हे केवळ शारीरिक आणि मानसिक बदलापुरतं नाही आहे, तर हे जग बदलण्याचं वय आहे. आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की भाकरीपेक्षा स्वाभिमानाची किंमत नेहमी जास्त असते. आणि लोक जे मला घाबरतात तर ते काही माझी विद्वत्ता किंवा डिग्री पाहून घाबरत नाही, तर ते माझं चारित्र्य पाहून घाबरतात. हा जो काही एक संदेश त्यांनी इथल्या समस्त स्त्री आणि पुरुषांना दिला, तर त्याचा एक वस्तुपाठ किंवा त्याची उजळणी करण्याचा हा फक्त एक कार्यक्रम आहे. तुम्ही जास्त काही लोड घेऊ नका, कारण आम्ही काही तुम्हाला जास्त लोड द्यायला आलो नाही आहे. यानंतर मी आचरण करतो सन्माननीय पोलीस अधिकारी पुष्पा भोसरे मॅडम यांना, त्यांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी जर सांगितले तर फार बरं होईल, जेणेकरून या सगळ्या पोरांशी एक कनेक्टिव्हिटी वाढेल. आदरणीय भोसरे मॅडम,
मी अगोदर आयोजक जे आहे त्यांचं थँक्यू, आभार मानते की मला 2 शब्द बोलायची संधी देत आहे. ऍक्च्युली कसं आहे, बालविवाह आता सगळ्यांना माहिती झालंय की नाही आपलं वय एवढं आहे, मुलीचं वय 18 वर्ष झाल्याशिवाय लग्न करता येणार नाही, मुलाचं 21 झाल्याशिवाय लग्न करता येणार. म्हणजे वयात आलेल्या मुला मुलींचं अट्रॅक्शन वाढत जातं आणि एकमेकांविरुद्ध त्यांचं काय होतं की नाही आपण अंडर 18 आहे तरी पण हार्मोन्स चेंज होतात, अट्रॅक्शन वाढतं आणि घरी नाही आमचं प्रेम आहे, आमचं प्रेम आहे असं चालू होऊन जातं. पण तो आपल्याला अधिकार आहे का? 18 वर्षाच्या नंतर तुमचं शिक्षणही पूर्ण होतं आणि तुम्हाला जो समज एज्युकेशन झालेलं असतं आपण त्या लेवलपर्यंत जातो, आपल्याला जो आई वडील म्हणताय की हा मुलगा चांगला आहे, वेल एज्युकेटेड आहे, त्याच्याशी तुम्ही लग्नही करू शकतात. आणि असं नाही की मुलींवरच अत्याचार होतात, मुलांवरही अत्याचार होतात. मुलांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की मला एखादी मुलगी आवडती ते फक्त हार्मोन्स चेंज होण्यामुळे असतात, आणि जे काही गुन्हे घडतात तर ते सगळे अंडर 18च असतात. पोक्सो म्हणजे काय की कोणी कोणाला त्रास देतंय किंवा प्रायव्हेट पार्टला हात लावतंय किंवा सेक्शुअली इंटरकोर्स करतंय, ते सगळे तुम्ही नो म्हणायला पाहिजे. तुम्हाला तर म्हणजे आहे ना की तोंड दिलेलं आहे की नाही माझं नाहीये नकार आहे, तो हो म्हणतोय तर चाललंय प्रेम प्रकरण आहे, पण हे 18 खाली मुलांचं हो की मुलींचं हो हे वय नाहीये तुमचं, ते विचार करायचं. तुम्हाला जे वय आहे आता सध्या तुम्ही अभ्यास करून शिकू शकतात. समज भरपूर आहे ना आपल्याकडे डिग्री, डॉक्टर होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, आयएएस होऊ शकता, आयपीएस होऊ शकता, पीएसआय होऊ शकता. तसं काही नाहीये की एकदम कमी वय आहे, आई वडील हो म्हणताय तर आई वडिलांनाही फोर्स करायचं की मी 18 नाहीये, मुलांनाही म्हणायचं की मी 21 नाहीये. 21 पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही त्यांची मांडू शकता ना, मला ही मुलगी आवडते किंवा असं. तुम्ही कमी वयाचे आहे आणि तेव्हाच म्हणताय प्रेम प्रकरण, ते चुकीचं आहे, हे थोडंसं लक्षात घ्या. आणि पोक्सोचे जे गुन्हे आहे म्हणजे 18 मुलींचे किंवा मुलांचे, ते प्रमाण खूप वाढत चाललंय, ते थोडंसं लक्षात घ्या. कशामुळं की हार्मोन चेंज होतात. आता पोर्नोग्राफी, मुलं काय करतात मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओ बघतात आणि त्यामुळं काय वाटतं की एकमेकांना अट्रॅक्शन वाटतं. आपण शाळेत जातो स्टाईल मारायला, नाही नाही आज आता मला तो भेटणार आहे, ती भेटणार आहे, असं राहतं. म्हणजे काही काही काय करतात, शाळेच्या नावाने बाहेरच कुठेतरी टाइमपास करतात, घरी जातात मी शाळेतून आलो सांगतात, हे चुकीचं आहे की नाही, हो की नाही. मग तुम्ही तुमचं वय ठरलेलं आहे, लग्नानंतर खूप काही करू शकतात ना, की सेक्स लाईफ हो किंवा जे काय गोष्टी असतात त्या सगळ्या 18 पूर्ण झाल्याशिवाय करायचं नाही, आणि मुलांनी त्यांचं 21 पूर्ण झाल्याशिवाय करायचं नाही. जे काय आता शिक्षणाचं वय आहे ते शिकून घ्या. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते.
धन्यवाद मॅडम. यानंतर जया शेंडे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील.
नमस्कार. विद्येची देवता सावित्रीबाई फुले तसेच उपस्थित मंचकावरील गण आणि माझे विद्यार्थी मित्रांना, गेल्या 16 ऑक्टोबर 2022 आम्ही संपूर्ण देशभरात 750 जिल्ह्यांमध्ये बालविवाह मुक्त भारत या अभियानाची सुरुवात केली. त्यामध्ये आपल्या देवळी तालुक्यातील जवळजवळ 60 गावांनी यामध्ये सहभाग घेतला. रोटी खेळ बढाई प्यार हर बच्चे का हाय अधिकार, हे सगळ्यांना माहिती, प्रत्येक मुलाला अधिकार आहे. ज खे वी स स म्हणजे ज जगण्याचा, ख खेळण्याचा, वी विकासाचा, स सहभागतेचा आणि स संरक्षणाचा. संरक्षण हे कोण देत असते? आपला समाज. 18 मुलांनी विवाह करायचा नाही. बालविवाह हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा जर आपल्या गावात होत असेल तर आपण काय म्हणायला पाहिजे? नाही म्हणायला पाहिजे का? हो म्हणायला पाहिजे. मॅडमनी काय सांगितलं तुम्हाला? नो म्हणायचं आहे ना. जर आपल्या वयातील आपल्या मैत्रिणी जर बालविवाह आपल्या गावात होत असेल तर आपण काय करायला पाहिजे? सर्वांनी आपल्याला 10-9-8 फोन करायला पाहिजे. फोन करायला पाहिजे आणि आपल्या गावातला बालविवाह थांबवायला पाहिजे. आतापर्यंत भरपूर सारे आपल्या गावामध्ये बाल लैंगिक अत्याचार झाले आहेत, बालविवाह झाले आहेत, पण यापुढे होऊ नये यासाठी आपल्याला बालविवाह मुक्त भारत हे अभियान आपल्याला चालवायचं आहे. आणि यामध्ये सर्व यंत्रणेचा सहभाग घेऊन आपल्याला हा बालविवाह मुक्त भारत करायचा आहे. एवढे बोलते आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.
अध्यक्षीय भाषणापूर्वी फक्त बोडखे सरांना तुम्हाला ऐकायचं आहे. या ठिकाणी जे काही मान्यवर बोलून गेलेले आहेत, संवैधानिकरित्या जी काही स्त्री पुरुष समानता आहे तर तो रुजवण्याच्या संदर्भात हे जे काही एक जाणीव जागृती अभियान आहे, तर या संदर्भातला जो काही एक तार्किक आणि शासकीय तपशील तुमच्यापर्यंत जावा इतकं फक्त युनिसेफला अपेक्षित आहे. या संदर्भातले अनेक चर्चासत्र आणि कार्यशाळानंतर संपन्न होईलच. आणखी वेळ न दवडता मी थेट बोडखे सरांना विनंती करतो की कायद्याचे अभ्यासक म्हणून त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी.
विषय आहे बालविवाह. बालविवाह आतापर्यंत सन्माननीय सदस्यांनी तुम्हाला जे काही सांगितलं की 18 वर्ष आणि 21 वर्ष, फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं की मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलांचं वय 21 वर्ष. पूर्वीच्या काळी जे बालविवाह होत होते त्यामध्ये कारण मुख्यत्वे कारण हे होतं की म्हणजे निरक्षरता, स्त्रियांना कमी दर्जा, धार्मिक अपप्रचार आणि प्रसार या कारणामुळे पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. यामागचं मला एक फक्त वाक्य आठवतंय की मुलगी शिकली प्रगती झाली. बस जर तुम्हाला योग्य पद्धतीने शिक्षण, फ्री शिक्षण मिळालं, सगळ्या सोयीसुविधा जर उपलब्ध झाल्या तर शक्यतो हे बालविवाह रोखले जातील. 2006 आणि 2007 मध्ये जे बालविवाह कायदा आलेला आहे त्यामध्ये जो कोणी बालविवाह लावून देईल अशा व्यक्तींना 2 वर्ष शिक्षा आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड सरकारने केलेला आहे. ही प्रथा थांबवण्याकरिता सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने बालविवाहा विरोधात प्रचार व प्रसार करावा लागेल व थांबवावा लागेल. बस एवढं बोलून माझे समजून.
धन्यवाद सर. मी रेडिओ वर्धा 90.8 FM वतीने आदरणीय मदनकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाष्य करावं. सन्माननीय मदनकर मॅडम,
सर्वप्रथम सावित्री देवीला नमन करते. युनिसेफच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तर यात आपली शाळा, पोलीस स्टेशन, रेडिओ वर्धा यांच्या संयुक्तपणे बाल विवाह आणि महिला जागृती की मुलगी आणि मुलगा, मुलगा बॉल खेळतो आणि मुलगी स्वयंपाक करते, मुलगा विचारते तुला बॉल इतक्या उंचावर उडवता येईल का, तर मुलगी विचारते तुला स्वयंपाक करता येईल का. मुलगी काय म्हणते, मी बॉलही उडवते स्वयंपाकही करते, तुला हे दोन्ही कामं जमणार आहे का. म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं हे महिलांना चांगल्या रीतीनं कळतं. तुमची आई कामही करते, घरातली कामही करते, बाहेरही जाते, कमही करते. आपल्याला कालही सांगितलं मी कुठल्या तरी वर्गात, आपल्याला सिक्स सेन्स असतोच, याचा वापर करा. आणि याचा वापर करून आपला या दुनियेत वावरताना त्याचा वापर करून सोबत मित्र मैत्रीण फक्त आपली आई असते, आई वडील असते एवढं लक्षात ठेवा. इथे हा जो कार्यक्रम आयोजित केला हा अतिशय आवश्यक असा कार्यक्रम होता. कारण आई वडिलांना आपल्या पुरीबद्दल जास्त प्रेम असते आणि आम्हाला तुमच्याबद्दलही प्रेम असते आणि समोरचा जो व्यक्ती असेल त्याच्याबद्दलही प्रेम असते. म्हणून आम्ही तिथे ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून घरी सांगा, सांगू नका असं नाही म्हणत, पण आधी शाळेतच प्रसंग सोडवा अशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि हा जो कार्यक्रम आपल्यासाठी आवश्यक आहे पुन्हा बोलवायला हरकत नाही, आहे की नाही? भोयर मॅडम म्हणाल्या, आपल्या इथले शेंडे जी मुलगी आहे गुंजन शेंडे, तिचं प्रकरण भोयर मॅडम कडेच होतं. त्यांनी अतिशय सुंदर अशी मोलाची साथ दिली आणि तिला तशी प्रकारची मदतही मिळाली आणि मुलगी पण हुशार आहे ती. एकंदरीत आपल्याला जेव्हा जेव्हा काम पडेल आपण त्या भोयर मॅडम कडे जाऊया. तुम्हाला जोही प्रसंग येईल आधी मला कळवा, शिक्षकांना कळवा, आणि आज जे सांगितलं ते पूर्ण मनापर्यंत उतरवा अशी आणि उतरवलं असेल अशी अपेक्षा करते. सर्वांनी इथे थांबून व्यवस्थितरित्या त्याच्याबद्दल आभार मानते आणि माझे शब्द इथेच थांबवते.
उगेमुगे सरांना मी आभार प्रदर्शनासाठी पाचारण करतो. त्यापूर्वी ही शाळा आम्हाला उपलब्ध करून दिली त्या विद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय मदनकर मॅडम, जनता विद्यालयाचे सगळे शिक्षक वृंद, त्या सगळ्यांचे रेडिओ वर्धाच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाची समारोपीय धुरा सन्माननीय उगे मुगे सरांकडे सोपवतो. थँक्यू.
धन्यवाद सर. युनिसेफ, जनता विद्यालय देवळी, पोलीस स्टेशन देवळी आणि रेडिओ वर्धा 90.8, सुंदर हा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय मदनकर मॅडम, प्राचार्य जनता हायस्कूल देवळी यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण केलं. आणि मुलींना खरंच आश्वासक चित्र काय आहे, कवी नीरजा यांची कविता सुंदर सांगितली. आज पिढीला काय अभिप्रेत आहे, मुलींना काय अभिप्रेत आहे आणि मुलांना काय अभिप्रेत आहे,
पुढची आव्हाने कशी स्वीकारायची आपल्याला 21व्या शतकाची, निश्चितच आपल्यासाठी हे फायदेशीर आहे. सन्माननीय तिघागाव सरांना मी विशेष आभार देतो मानतो, आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम घडवून आणला, सर निश्चितच आपले आभार. त्यानंतर बोडखे सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद सर. भोयर मॅडम यांनी खरंच की बालक ही संकल्पना विद्यार्थ्यापुढे मांडली आणि खरंच आपलं वय 18 वर्ष आणि 21 वर्ष याची जी संकल्पना आहे, अपुरीची माहिती आहे, बालक म्हणून आपण कसं असलं पाहिजे याची सुद्धा संकल्पना आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मॅडम आपलं सुद्धा आभार. त्यानंतर पोलीस अधिकारी बोचरे मॅडम यांनी सुद्धा सुंदर माहिती सांगितली. रेशमा रघडाटे मॅडम आपले आभार. त्यानंतर वैशाली मिस्किल मॅडम संरक्षण अधिकारी मॅडम, सुमित कांबळे सर पोलीस अधिकारी त्याबद्दल सरांचेही आभार. या कार्यक्रमाला शेंडे मॅडमनी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं, त्यांचे सुद्धा आभार. आणि या कार्यक्रमात तिलांजे सर, झाडे सर, माझे सर्व सहकारी टीम आणि विशेष म्हणजे इथे पालक जे उपस्थित झाले त्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे भगत सर यांचं सुद्धा विशेष आभार, वर्धा टीमचे आभार आणि तुमचे आभार. धन्यवाद.
श्रोते हो, आत्ताच आपण सेंटर फॉर सोशल बिहेवियर आणि युनिसेफ यांच्या सहयोगाने बालविवाह निर्मूलन जाणीव जागृती कार्यक्रमाच्या संदर्भात मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकलेत. या कार्यक्रमाचे संचालन जगदीश भगत यांनी केले तर आभार उगेमोगे सर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या संदर्भात जर आपल्या कुठल्या प्रतिक्रिया असतील तर कृपया आम्हाला 84 84 044 908 या क्रमांकावर कृपया लिहून पाठवायला विसरू नका. यासोबतच आपल्या रेडिओ वर्धाचं जे फेसबुक पेज आहे त्यावर जाऊन सुद्धा आपण प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेडिओ वर्धाचे कार्यक्रम आता जगाच्या पाठीवर आपण कुठेही ऐकू शकता. त्यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून रेडिओ वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि रेडिओ वर्धाच्या कार्यक्रमाचा जगात कुठेही आनंद घ्या. पुन्हा एकदा जाताना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाच्या संदर्भात जर कुठल्या आपल्या प्रतिक्रिया असतील तर कृपया त्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यासाठी पुन्हा एकदा व्हॉट्सअप नंबर सांगतो आहे 84 84 044 908 या क्रमांकावर कृपया आपण आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता. परत आपली भेट येत्या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. धन्यवाद. नमस्कार.